Super Hits 93.5 Red FM War Morning Number 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबतान Morning Number 1 मध्ये आपण बोलतो आहोत त्या गोष्टींबद्दल ज्या आपण पहिल्यांदाच केल्या आयुष्यामध्ये येस पहिल्यांदा केल्या सक्सेसफुल ठरलो आणि आपल्या आजूबाजूंच्यापैकी आपण ते पहिले होतो ज्यांनी ही गोष्ट अचीव करून दाखवली म्हणजे हे उदाहरण पूर्वी फार पाहायला मिळायचं बरं का की डॉक्टर झाला तर त्या व्यक्तीचं खूप कौतुक व्हायचं इंजिनियर झाला खूप कौतुक व्हायचं काही दशकांपूर्वी हे जे प्रोफेशन्स होते ह्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे परमेश्वर डायरेक्ट दुसरा डेफिनेटली डॉक्टर हे परमेश्वराचं दुसरं रूप आहे इंजिनियर आपल्या प्रत्येक स्वप्नाला जागृत मूर्त रूप देत असतो या दोनही प्रोफेशन्सकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो आजही तितकाच छान तितकाच सुंदर आहे या प्रोफेशनला बिलॉंग करणाऱ्या सगळ्यांना सल्यूट सलाम करून एक महत्वाची गोष्ट सांगायला आवडते की आता आहे ना हे दोन डॉक्टर इंजिनियर या व्यतिरिक्त इतर प्रोफेशन्सकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो सुद्धा बदलला आहे प्रत्येक प्रोफेशनमध्ये आपण खूप चांगली प्रगती करू शकतो चांगला नावलौकिक मिळवू शकतो या गोष्टीचा लोकांच्या मनात विचार व्हायला लागलेला आहे आणि फोर्स करणं काही अंशी डेफिनेटली जे इंजिनियर मंडळी आहेत जी डॉक्टर मंडळी आहेत विथ ड्यू रिस्पेक्ट आपण हे बोलतो आहोत की या सगळ्यांची इच्छा होती त्यांना मनापासून इंजिनियर डॉक्टर व्हायचं होतं म्हणून ही मंडळी झाली पण काही मुलांवरती फोर्स केला जातो आजही काही अंशी डेफिनेटली पर्सेंटेज खूप कमी असेल पण नाही तू मेडिकल कर नाही तू इंजिनिअरिंगची सीईटी दे या गोष्टी आजही फोर्सफुली त्यांना सांगितलं जातात करिअर चूज करू द्या लोकांना त्यांचं त्या गोष्टीमध्ये फोर्स नको आहे मॉर्निंग नंबर 1 मध्ये हा विषय छेडला मी आणि मला माझ्या एका लिस्नरचा फोन आला नाशिक मुद्दा हा आपल्या आजच्या विषयाशी थोडासा विसंगत होता थोडासा वेगळा होता पण प्रचंड महत्वाचा होता नेमकं त्यांच्याशी माझं काय बोलणं झालं तुम्हाला थोड्याच वेळात ऐकवतो तोपर्यंत 6601935 नंबर आहे तुमच्या आयुष्यात पहिल्यांदाच केलेली गोष्ट जरा शेअर करा बाय द वे ते इंजिनियर डॉक्टर हे सांगण्यामागचं कारण होतं की पूर्वी ते परसेप्शन्स होते लोकांचे हा पहिला डॉक्टर आहे आपल्या परिवारातला हा पहिला इंजिनियर आहे डेफिनेटली प्रत्येक पहिल्या प्रोफेशन आपल्या खानदानामध्ये घेणाऱ्याला सलाम इन्क्लुडिंग मी पहिला रेडिओ जॉकी आमच्या अख्ख्या परिवारात ओके चार ट्रॅक्स